प्रकरण 13 ईश्वरी कार्य अ। ईश्वर आपल्या आत आहे, बाहेरही आहे, वर आहे, खाली आहे, दशदिशा तोच आहे। जगत अजगत, सृष्टी असृष्टी, प्रतिसृष्टी सर्वत्र तो भरून आहे। तो नुसताच भरून आहे असे नाही, तर तो चैतन्यशील आहे, कार्यरत आहे। कार्यरत देखील इतका आहे की त्याला एका क्षणाचीही उसंत नाही, त्याला कधी झोप नाही, विश्रांती नाही। त्यांनी विश्रांती घेतली तर आपण सगळे संपलो असे समजा, कारण तो आहे म्हणूनच आपण आहोत। आपल्यातला तो काढून टाकला म्हणजे आपण जसे असत नाही, तसंच सृष्टीतला तो काढून टाकला म्हणजे सृष्टीही असणार नाही। जसा आपल्यातला तो कायम चैतन्यशील सळसळणारा कार्यरत आहे, तसाच तो सृष्टीतही आहे। आपण झोपलो तरी तो जागाच असतो। तो झोपला असं एकदाच घडतं जेव्हा आपल्याला चिरनिद्रा लागते। रात्रीच्या काळोखात सृष्टी देवता देखील विसावते, परंतु त्यावेळी देखील तो मात्र जागाच असतो। एकदा आम्ही गणपतीपुळ्याला गेलो होतो। रात्री 10 नंतर गणपतीच्या मंदिरासमोर समुद्राच्या वाळवंटात आध्यात्मिक गप्पा मारत बसलो होतो। इतके रंगलो की वेळेचंही भान सुटलं आणि मध्यरात्र उलटून गेली। समुद्राच्या लाटांचा रवरवणारा आवाज आमच्या गप्पांना आणि हसत खिदळत बाहेर पडणाऱ्या आनंद लहरींना जणू अखंड प्रतिसाद देतच होता। अकस्मात एक घडलं आणि ते प्रत्येकालाच जाणवलं, त्यामुळे सगळेच स्तब्ध झाले। एकमेकांना खुणवून सुद्धा जाणवावी इतकी निस्तब्ध शांतता पसरली होती। समुद्रांच्या लाटांचा आवाज देखील बंद झाला होता। हे सगळ्यांनी जाणीव देऊन प्रगटपणे अनुभवलं। त्यावेळी असं वाटत होतं की सृष्टीदेवी या क्षणाला खरोखरच झोपलीय, परंतु त्यावेळी देखील आकाशातील चंद्रकोर पृथ्वी उजळण्याचं कार्य करीतच होती। मंद शीतल वायू आपल्या रेशमी स्पर्शाने सर्वांग पुलकित करीतच होता, म्हणजे सृष्टी झोपली होती तरी कुणीतरी जाग होतच, कार्यरत होतच। पुढे आम्हाला असं कळलं की रात्री केव्हा तरी समुद्र शांत होत असतो, लाटांचं नृत्यही बंद होत असतं, कारण त्यावेळी भरती ओहोटीची दिशा बदलते। स्वाभाविकच सगळीकडचं पाणी स्थिर करण्याचं कार्य वायुलहरींना करावं लागतं। म्हणजे जेव्हा जलदेवता शांत होते, त्यावेळी वायुदेवता प्रकर्षाने जागृत होते, आणि या दोन्ही देवतांना एकीला झोपवताना आणि दुसरीला निद्रागी ताळवताना कार्यरत करणारा स्वतः अखंड कार्यरत असतो। तोच तो आहे, ईश्वर आहे। सर्व सृष्टीची मूळ चालकशक्ती ईश्वर आहे। रणरणत्या उन्हात तरुवरांना जीवन पुरवणारा, फळांच्या ठिकाणी मधुर आस्वाद निर्माण करणारा, फुलांच्या ताटव्यातून सुगंधाचा घमघमाट दरवळविणारा कोण आहे? जणू काही प्रत्यक्ष समुद्रच ढगरूपाने आकाशात तरंगवणारा आणि त्याचेच पुन्हा पाण्यात रूपांतर करून अनंत धारांनी वर्षाव करून सृष्टी मोहरून टाकणारा कोण? विविध प्रकारच्या तृणांची अमाप प्रमाणात पैदास करून पशुपक्ष्यांचं देखील पोषण करणारा कोण? सर्व जीवजाताच्या देहावयवाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म धाग्यांची वीण तयार करून यशस्वीपणे अत्यंत कौशल्याने कार्यान्वित करून घेणारा कोण? मुंगीपासून हत्तीपर्यंत तहानभूक आणि भावभावना यांचे कल्लोळ अत्यंत स्नेहार्द्रतेने शांतवणारा कोण? अनंत आकाशाच्या पोकळीत ग्रहांना विशिष्ट कक्षेत चेंडूप्रमाणे फिरवणारा कोण? सर्वजण खातात तेच अन्न खाऊन केवळ मातेच्याच ठिकाणी त्या अन्नाचे दुधात परिवर्तन करणारा तो कोण? कुठल्या तरी मानवाला हे सर्व एकाच वेळी निर्माण करणं शक्य आहे काय? त्यालाच हे शक्य आहे, ज्याने मानव निर्माण केला आहे तोच ईश्वर ज्याचं कार्य लोकविलक्षण स्वरूपाचं आहे. सोहम हंसः.